चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मोरोक्कोतील कंपनी मार्चमध्ये सौदीमध्ये करणार साखर रिफायनरीची सुरुवात. मोरोक्कोमधील कंपनी कोसुमर यावर्षी मार्च महिन्यापासून सौदी अरबमध्ये शुगर रिफायनरीची सुरुवात करणार आहे. कोसुमरचे सीईओ मोहम्मद फिकरत यांनी सांगितलं की ही शुगर रिफायनरी सौदी अरबच्या यानबूमध्ये स्थित आहे. शिवाय कोसुमरची 43.27% भागीदारी असणाऱ्या या रिफायनरीचं परीक्षण मार्चपूर्वी सुरू होईल. या प्लांटमध्ये उत्पादन सुरू करण्यात झालेला उशीर याबाबत त्यांनी बोलणं टाळलं. रिफायनरीला कोसुमर आणि सौदी कन्सोलिडेटेड ब्रदर्स औद्योगिक योजना विकास कंपनी विल्मर अशा संयुक्त उद्योग रूपात 2016 स्थापन करण्यात आलं होतं.